पौलाचे करिंथकरा दुसरे पत्र अध्याय 7. प्रियानो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू आणि देवाच्या भयात राहून आपल्या पावित्र्याला पूर्ण करावे. तुम्ही आमचा अंगीकार करा. आम्ही कोणावर अन्याय केला नाही, कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही. दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही. मी अगोदरही सांगितले आहे की तुमच्याबरोबर आम्ही जगावे आणि मरावे एवढे तुम्ही आमच्या अंतकरणात आहात. मला तुमचा मोठा विश्वास आहे व मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे. माझे पुरेपूर समाधान झाले आहे आणि आपल्या सर्व दुःखात मी अतिशय आनंदित आहे. कारण आम्ही मासेदोनियास आल्यावर आमच्या शरीराला स्वास्थ्य नव्हते. आम्हा सगळीकडून त्रास देण्यात आला, बाहेरून भांडणे व आतून भीती. तरीही जो देव लीन अवस्थेत असलेल्यांचे सांत्वन करतो, त्याने आमचे तिताच्या येण्याकडून सांत्वन केले. आणि केवळ त्याच्या येण्यामुळे नाही, पण तो जेव्हा तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची तीव्र सदिच्छा याविषयी आम्हा सांगत होता, तेव्हा तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले, त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला. मी माझ्या पत्राने तुम्हाला दुःख दिले याबद्दल मला वाईट वाटत नाही. मला वाईट वाटले होते कारण मला दिसले होते की त्या पत्राने जणू घटकाभर तुम्हाला दुःखी केले होते. तरी आता मी आनंद करतो, तुम्हाला दुःख झाले यामुळे नव्हे तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे. कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. आमच्याकडून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण देवप्रीत दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होतो, त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण जगिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पहा, तुमचे हे दुःख दैवी होते. या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले आहे. तथापि मी तुम्हाला लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे आणि ज्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हाला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले. यामुळे आमचे सांत्वन झाले आहे. आणि आमचे सांत्वन इतकेच नव्हे तर विशेष करून तिताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो. कारण तुम्हाला सर्वाकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली. आणि तुमच्याविषयी त्याच्यापुढे मी जर अभिमान मिरवला असेल तर मला काही लाज वाटत नाही. पण आम्ही त्याप्रमाणे तुमच्याबरोबर सर्व काही खरेपणानं बोलतो, त्याचप्रमाणे तितापुढील तुम्हाविषयीचा आमचा अभिमान खरेपणाचा आढळला आहे. अज्ञांकितपणाची म्हणजे तुम्ही भय धरून कापत 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 त्याचे कसे स्वागत केले याची त्यास आठवण होत असता तुमच्यासाठी त्याची ममता फारच फार आहे. मला सर्व बाबतीत तुमचा विश्वास वाटतो म्हणून मी आनंद करतो.